बोला धोंडाबाई नखऱ्याच्या नारीची दोन म्हणून टाका बरं आता
नखऱ्याची
नखऱ्याच्या नारीची म्हणू दे त्यांना काही हरकत नाही
नखऱ्याच्या नारीची म्हणली तर कशाला मित के गाव मध्ये गलो गलील नाही कडो गलील नाही कडो गुज देवा नाही एक म्हणे
पण अजून हे पुरं करा ना हे पुरं करा ना
गलो गलील नाही कडो नि देव तू बळू मामो आई जी तू ते चोडो आई जी तू ते चोडो मेत क्या गावा मंदी गलु गलीला नाही खडा देवते बाळू मामा हाई सीत त्याचा वाडा
देवते बाळू मामा नखऱ्याच्या नारीचं म्हणताय ना नखऱ्याच्या नारीचं म्हणताय ना
म्हटले की
अजून म्हणा
येत असलं तर म्हणा नाही तर दुसऱ्याला संधी द्या
म्हणा कोण नखत नखऱ्याची नार म्हणा ग
कुणी दाखवू नका
नखऱ्याची नार म्हणा
बाई बर का नखऱ्याच्या नारीचं पण म्हणा आणि एक दुसरं पण
जीवनच्या लग्नात सात खाडते रक्काड जरा
आणि आणि दुसरं असं येत असेल ना ते पण म्हणा अजिबात लाजायचं ना आपण सगळ्या सारखे कोणतं म्हणायचं ऐका ऐका